श्रीराम मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपा तमहं वंदे परमानंदमाधवं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः श्रीराम 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 ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीं अष्टादशाध्यायिनीं अम्बत्वाम् अनुसन्दधामि भगवत् गीते भवद्वेषिणीं नमोऽस्तु ते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविन्दायत पत्र नेत्र येन त्वया भारत तैल पूर्णः प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीपः यम् ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैः गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थितम् तद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तं न विदुः सुरासुरगणा देवाय तस्मै नमः श्रीराम केवलं करुणाकारम् कैवल्यानन्ददायकम् संसारतापशमनम् समर्थम् समदर्शिनम् स्वयं प्रकाशं संसिद्धं स्वरूपानन्दसद्गुरुम् पावनं परमं शान्तम् पावसेवासिनं भजे सोऽहं सिद्धिसुसम्पन्नो नादसन्धानसंस्थितः वीतरागो विशेषश्च श्रीगुरुः पातु मां भवे ज्ञाने शाङ्घ्रिसरोजलुब्धमधुप स्वामी स्वरूपाङ्कितः सन्तानां वचनानुभूतिपथिक साक्षी स्वयं कापडी गार्हस्थ्ये किल एकनाथ सदृशो वृत्तौ तुकारामवत् सोऽहं योगरतं कृतार्थचरितं वन्दे यतिं माधवम् स्वामी माधवनाथवल्लभमथो वैराग्यरत्नाकरम् प्रेमा भक्त सुशांत दांत सुहृदम् उत्तुंगधिम वत्सलम् सोहम् बोधशुचित्व पूर्ण सततम् तूर्यत्वमासादितम् वंदे त्वाम् मकरंदनाथ यतिनम् रक्षस्वदीनांकितम् ओम। बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ।
तो आदि तव ओंकारू ध्याने करीती गोचरू पाठी आणीती उच्चारू वाचे ही तो तेने ध्याने प्रगटे प्रणवोच्चारे स्पष्टे लागती मग वाटे क्रियांचिये। या ओवीपर्यंत आपण येऊन थांबलेलो होतो। ओम तत्सत या ब्रह्मनामाचा विनियोग सांगताना ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं हे विवरण आहे। तस्मात् ओम इति उदाहृत्य यज्ञ दान तप क्रियाहा प्रवर्तन्ते विधानोक्ता सततम् ब्रह्मवादिनाम। जे ब्रह्मवादी आहेत अशा लोकांची जी यज्ञ दान आणि तप अशी कर्म आहेत ही कर्म ज्याप्रमाणे शास्त्रांनी सांगितलं त्याप्रमाणे ओम हे ब्रह्मनाम उच्चारून सुरू होतात असा या श्लोकाचा अर्थ आहे। ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तरी या नामींची अक्षरे तिन्ही कर्मा आदि मध्य निदानी प्रयोजावी पैस्थानी इही तिही। ओम तत्सत या नामांची जी तीन अक्षर आहेत ती कर्माच्या आदी म्हणजे प्रारंभी मध्य म्हणजे कर्म करत असताना आणि कर्म झाल्यावर त्यांची योजना करावी असं सांगितलेलं आहे। हेची एकी हातवटी घेऊनी हन किरीटी आले ब्रह्मविद भेटी ब्रह्माची ये। आणि या ओम तत्सद या ब्रह्म नामाच्या हातवटीनी जे ब्रह्मविद म्हणजे ब्रह्म जाणणारे आहेत ते ब्रह्माच्या ऐक्याचा ब्रह्मात्मैक्य साक्षात्कार करून घेते झाले। ब्रह्मेसी होवावया एकी ते न वंचती वंचिती यज्ञादिकी। परमात्म तत्वाशी एकरूपता साधण्यासाठी म्हणून यज्ञ दान तप याचा अर्थ सर्व यच्च यावत कर्म या यच्च यावत कर्माचा त्याग करण्याची गरज नाही। ब्रह्मेसी होवावया एकी ते न वंचती यज्ञादिकी। यज्ञादी जी कर्म आहेत ती कर्म ते सोडून देत नाहीत ती सगळी कर्म ते करतात। आत्ताच्या काळातल्या संदर्भामध्ये पाहायचं झालं तर प्रपंच नोकरी उद्योग व्यवसाय जे सामाजिक जीवन आहे ते जीवन, जे राष्ट्रीय राजकीय जीवन आहे ते जीवन, या कशाचाच त्याग न करता परमात्म तत्वाशी एकी होऊ शकते, एकरूपता होऊ शकते, असं जे शास्त्र अभ्यासपूर्वक सांगतात त्या प्रमाणे ते या हातवटीचा उपयोग करतात असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. तो आदितव ओंकारू म्हणून या ब्रह्मनामाच्या प्रारंभी ओम, तत् आणि सत् प्रारंभीचा जे ओम हे ब्रह्मनाम आहे ते ओंकार सांगतं. तो आदि म्हणजे कर्माच्या प्रारंभी तव ओंकारू ध्याने करीती गोचरू, त्या ओंकाराचा यथार्थ जो अर्थ आहे तो ध्यानाने ते अनुभवाला आणतात. ओम हे नाम आहे पण ते नाम ज्या स्थितीला दाखवतं ती स्थिती म्हणजे ब्रह्माची स्थिती आहे. त्या ब्रह्माच्या स्थितीचा निर्देश ओम या नामाने होतो. अर्थात ज्याचा निर्देश होतो ती वस्तू आणि नाम हे एकरूपच आहेत. जसं तुम्ही आणि तुमचं नाम हे एकरूप आहे तसं ब्रह्म आणि ब्रह्माला दिलेलं नाम ओम हे एकरूप आहे. पण जसं तुमची भेट होण्यासाठी तुमचं नाम उच्चारल्यानंतर भेटी घडणं आवश्यक आहे, बरोबर आहे की नाही? तुमच्या नामाचा उच्चार केला आणि तुमची भेटच झाली नाही, तुम्ही त्या नामाशी अभिन्न आहात. पण तुमची आणि माझी ओळख तर पाहिजे. ज्या नामानी तुम्ही आहात ते तुम्ही मला भेटणंही गरजेचं आहे. तसं ओम या शब्दानी जे ब्रह्मनाम आहे, जे ब्रह्म प्रतीत होतं, त्या ब्रह्माची भेट होणंही गरजेचं आहे. नुसत्या ओंकाराच्या नामाच्या उच्चाराने काहीच होणार नाही आणि ती भेट ध्यानानी स्पष्ट करून घेतात असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. तो आदितव ओंकारू ध्याने करीती गोचरू. ओंकार हा ज्याला दाखवतो त्या ब्रह्माला ध्यानाने ते ओळखतात आणि मग असं लक्षात घेतात की ध्यानामध्ये आपण ज्याला ओळखला तो हा ओम आहे. तो या ओम शब्दानी ओळखला जातो आणि ज्ञानेश्वर महाराज तेच म्हणतायत. ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत पाठी आणि ती उच्चारू वाचे ही तो. एकाक्षर ब्रह्म आहे खरं. आपण कित्येक वेळेला ओम म्हणत असतो. काही मंडळी आपल्या मुलाचं नाव ओम ठेवतात, जसं राम ठेवतात, कृष्ण ठेवतात, म्हणून त्यांनी ब्रह्म जाणलं असं होत नाही. मुलाचं नाव राम ठेवलं म्हणजे त्यांनी रामाला जाणलं असं होत नाही. म्हणून ओम हे ब्रह्मनाम ज्याचं आहे त्याची प्रचिती ते प्रथम घेतात आणि मग वाचनी उच्चार करतात. आणि उच्चार केल्यानंतर आपण ज्याचा उच्चार करतो आहोत त्याला ओळखल्यामुळं, ओळखून उच्चार केल्यामुळं त्या उच्चारामध्ये देखील तो प्रतीत होतो. उच्चार करत असताना मला जी व्यक्ती माहीत आहे त्या व्यक्तीच्या नामाचा उच्चार केल्यानंतर ती व्यक्ती माझ्या डोळ्यासमोर येते, बरोबर आहे? आणि जी व्यक्ती तुम्हाला माहीत नाही अशा व्यक्तीच्या नामाचा उच्चार केला तर त्या व्यक्तीसंबंधी तुम्हाला कोणतीच ओळख नसते. त्या व्यक्तीची ओळख, त्या ब्रह्मवस्तूची ओळख ध्यानामध्ये ते करतात असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आणि नंतर पाठी आणि ती उच्चारू वाचेही तो, आणि जेव्हा वाचा त्या ओम या ब्रह्मनामाचा उच्चार करते तेव्हा त्या वाचेन उच्चारानंतर त्याला स्पष्ट बोध असतो त्या ब्रह्माचाच. तेने ध्याने प्रगटे, ध्यानामुळं ज्याच्याबाबत ती ब्रह्मवस्तू प्रगट झालेली आहे. प्रणवोच्चारे स्पष्टे, आणि मग नंतर त्या वस्तूचा प्रणव या नामानी स्पष्ट उच्चार केल्यानंतर लागती मग वाटे क्रियांची, आणि मग ते कर्म करायला प्रवृत्त होतात. ब्रह्माचं स्मरण करतात, ब्रह्माचं ध्यान करतात. ब्रह्माचं ध्यान केल्यानंतर त्या ब्रह्माला ओम या ब्रह्मनामानी आठवतात, आणि मग कर्म करायला प्रवृत्त होतात असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. पतंजलींनी ईश्वराच्या संबंधी तस्य वाचक हा प्रणवहा असंच म्हटलेलं आहे. त्या ईश्वराचा वाचक म्हणजे त्याला ओळखण्याचा शब्द प्रणव हाच आहे असं पतंजली म्हणतात. आणि या प्रणवाच्या जपाबरोबर ईश्वराची भावना करावी असंही पतंजली म्हणतात. योगशास्त्राप्रमाणे देखील ध्यान आणि ध्यानाने आत्मदर्शन असं झाल्यानंतर ते ईश्वर प्रणिधानात वा असं म्हणतात. हे जे ईश्वर दर्शन आहे, हे ईश्वर दर्शन जे ध्यानामध्ये होतं, परमात्मदर्शन जे ध्यानामध्ये होतं, तेच दर्शन हे नामानी देखील होतं असं पतंजली महामुनी म्हणतात. आणि म्हणून ते प्रथम ईश्वर प्रणिधान सांगत असताना ईश्वर हा कसा आहे हेही वर्णन करून सांगतात. ते परब्रह्मालाही लागू आहे आणि ईश्वरालाही लागू आहे. ते म्हणतात क्लेश कर्म विपाक आशयही अपरामृष्ट ईश्वर. ईश्वर हा क्लेश कर्म आशय विपाक यापासून वेगळा आहे. ईश्वर हा क्लेशापासून वेगळा आहे. आपल्याला कर्म करताना जे क्लेश होतात, संशय विपर्य दुराग्रह, अशा कोणत्याही क्लेशामध्ये ईश्वर कधीही सापडत नाही. तसंच शुभ कर्म अशुभ कर्म आणि मिश्र कर्म या कर्मांपासून ईश्वर हा अपरामृष्ट हा म्हणजे वेगळा असतो. तसंच कर्म विपाकापासून देखील ईश्वर वेगळा असतो. जसं मी एक कर्म करतो त्या कर्माचा बाह्य परिणाम होतो, तसंच त्या कर्माचा एक अंतर परिणाम होतो. अंतर परिणाम माझ्या मनावर होतो, इंद्रियांवर होतो, आणि बाहेर कर्माच्या अंगानी गोष्ट घडते. मी एक कर्म केलं त्या कर्माचा बाहेर जसा परिणाम होतो तसा माझ्या कर्माचा माझ्या मनावर परिणाम होतो. संस्काराच्या रूपाने माझ्या चित्तावर परिणाम होतो, माझ्या बुद्धीवर परिणाम होतो, माझ्या अंतःकरणावर परिणाम होतो. मी खरं बोललो आणि माझं खरं बोलणं आहे ते कोणत्याही परिस्थितीत मी कायम ठेवलं. याचा बाह्य परिणाम कधी खरं बोलण्याचा उत्तम परिणाम होतो, कधी खरं बोलण्याचा नाही चांगला परिणाम होत. बाहेरचा जो परिणाम आहे त्या परिणामाने बाहेरचं फळ मिळेल, पण जो आतलं फळ आहे त्या माझ्या सत्य बोलण्याचा, माझ्या मनावर, बुद्धीवर, चित्तावर, अंतःकरणावर फलस्वरूप जो परिणाम होतो तोही परिणाम होतच असतो, आणि त्यामुळं माझी मन, बुद्धी, चित्त, अंतःकरण, निर्णयशक्ती, माझी प्रवृत्ती सगळी हळूहळू करून निश्चित होते. अंतर परिणाम होतो, बाह्य परिणाम होतो. काही कर्म अशी आहेत की त्या कर्मांचा लगेच बाह्य परिणाम होत नाही. माझ्या एखाद्या कृतीमुळे तुम्ही दुखावले गेलात, तुम्ही मला त्याचा लगेच परिणाम दाखवणारही नाही. तुम्ही सुखावले गेलात, तुम्ही लगेच मला त्याचा परिणाम दाखवणारही नाही, पण काही काळाने कदाचित दाखवाल माझं ते कर्म, तेव्हा काही काळाने फलोन्मुख झाल्याखेरीज राहणार नाही. ध्वनी आणि प्रतिध्वनी या न्यायानी कोणतंही जे कर्म आहे ते फलस्वरूप होतच होतं, ते फळाचं रूप धारण करतं, आणि हे फळ कोणाला चुकवता येत नाही. ही जी मी भोगलेली, लगेच भोगत असलेली कर्म फळं आहेत, काही कालांतरानी भोगत असलेली कर्म फळं आहेत, तसंच कर्मानी माझी जी अंतर प्रकृती बनते त्या अंतर प्रकृतीनी मी पुढचं कर्म करायला प्रवृत्त होतो. म्हणून मी जर सत्य मार्गाने चालत असेन तर हळूहळू करून मी सत्यमूर्ती बनतो, मी असत्य मार्गाने चालत असेन तर हळूहळू मी खोटारडा बनतो. माझी प्रवृत्ती तशी बनते आणि पुढचं कर्मही मी त्याच प्रकारे करतो, त्याच संस्कारित मनबुद्धीनी करतो, त्याचंही फळ लगेच मिळेल अथवा न मिळेल. म्हणून काही फळं लगेच मिळतात. आता आपला तसा संबंध नसताना आणि दोष नसताना आपल्यावर ज्या आपत्ती कोसळतात की ज्याची कार्यकारण मीमांसाच लावता येत नाही, काहीच करता येत नाही, कालांतराने जी फलोन्मुख होणारी असतात ती झालेली असतात, पूर्वी कधी केलेली कर्म त्याचा परिणाम म्हणून, चुकलेल्या व्यवहारांचा परिणाम म्हणून देखील, तेही कर्मफळच आहे. तसंच काही कर्मफळ असतात ती या जन्मात फलोन्मुखच होत नाहीत, अशीही काही कर्मफळ असतात. जशी मागच्या जन्मामध्ये काही कर्मफळ फलोन्मुखच झाली नसतील, ती या जन्मामध्ये अचानक समोर येऊन उभी राहू शकतात. याला विपाक असं म्हणतात. ईश्वर हा पंच क्लेश, तीन प्रकारची कर्म, तसं विपाक, हा जो विपाक आहे हा विपाक आयुष्य, ज्ञाती, भोग या रूपाने आपल्या समोर येऊन उभा राहतो. राजघराण्यामध्ये जन्म झाला, राजपुत्र, पण अल्पायुषी निघाला, हा विपाक आहे. तो विपाक घेऊन आलेला असतो आणि त्याचं कर्म फलन्मुख होतं. म्हणून आत्ता तुम्ही कोणत्या परिस्थितीत आहात, कोणत्या ज्ञातीमध्ये आहात, म्हणजे जातीमध्ये आहात, तोही तसा विपाकच सांगितलेला आहे. कारण मी कुठं जन्म घ्यावा हे मी ठरवलेलं नाहीये. मी ज्या घरात जन्माला आलो त्याच्याऐवजी कुठल्या भलत्या सलत्या घरात जन्माला, वेगळ्या घरात जन्माला आलो असतो तर माझ्यावर त्या घरातले तसे संस्कार झालेही असते. हा विपाक चुकवता येत नाही. तसंच माग झालेली जी कर्म आहेत, विपाक आहे, या विपाकाचा एक मोठा साठा असतो, आणि तो साठा तसाच पडून राहतो. असं म्हणतात की भीष्माचार्यांनी जेव्हा शरपंजरी पडले, अर्जुनाचे बाण लागून इतके लागले बाण की कोसळून पडले, तेव्हा त्या बाणावरच त्यांचं शरीर तोललं गेलेलं होतं. त्यांनी भगवंतांना विचारलं की या जन्मात तर माझी सगळी कर्म चांगली आहेत, कोणत्या कर्माचा परिणाम म्हणून ही दशा मला मिळाली? असं म्हणतात की भगवंतांनी त्यांच्या कपाळाला स्पर्श केला आणि भीष्माचार्यांना त्यांच्या आधीचे जन्म, एक एक जन्म तपासायची संधी मिळाली. कित्येक जन्म माग, म्हणजे वर्णन तर असं आहे की 100 जन्म माग. ते राजपुत्रच होते, प्रत्येक जन्मात राजपुत्र होते, पण इतक्या मागच्या एका जन्मामध्ये वनामधून जाताना त्यांनी रस्त्यात समोर आलेला एक सरडा बाणाने उडवला आणि तो कोरफडीवर पडला, का निवडुंगावर पडला, आणि त्या निवडुंगाचे काटे टोचून तडफडून मेला. हे जेव्हा त्यांनी पाहिलं तेव्हा ते श्रीकृष्णांकडे पाहून म्हणाले की हे परमात्मन, तुझी लीला अगाध आहे, कारणाशिवाय इथं सुख दुःख देखील येत नाहीत. ही सगळी मनुष्याला जशा प्रकारे क्लेश कर्म विपाक आशय हे मनुष्याला जसे ठेवलेले असतात, तसे ईश्वराला नाही. ईश्वर यापासून मुक्त असतो, संगरहित असतो, असं पतंजलींनी ईश्वराची व्याख्या केलेली आहे. ते असं म्हणतात की तत्र निरतिशय सार्वज्ञ बीजम, ईश्वर हा निरतिशय सार्वज्ञ बीज असं आहे, म्हणजे माझ्यापाशी जो ज्ञानाचा साठा आहे, साठ्याला आशय असं म्हणतात. माझ्या तुलनेनी यांचा ज्ञानाचा साठा माझ्यापेक्षा मोठा असू शकेल, म्हणजे माझ्या तुलनेनी यांचा अतिशय असू शकेल, माझ्यापेक्षा मोठा असू शकेल. असा साठा ज्ञानाचा एकापेक्षा दुसऱ्याचा मोठा असू शकेल. ईश्वराचा हा निरतिशय आहे असं सांगितलेलं आहे, म्हणजे त्याचं जे ज्ञान आहे ते ज्ञान अपरिमित असं आहे. तसंच ते कालानी अनवच्छिन्न असं राहतं, म्हणजे काळामध्ये देखील ते अखंड टिकून राहणारं असं होतं. काल त्याचा भेद करू शकत नाही. असा जो सर्वज्ञ बीजरूप असा ईश्वर आहे, तो स एष पूर्वेशामपि गुरुः असं पतंजली म्हणतात, म्हणजे आम्ही ज्यांना गुरु असं म्हणतो त्या गुरूंचाही तो गुरु आहे. त्याला कोणीही गुरु नाही, सर्व गुरूंनाही गुरु असणारा असा तो आहे. तस्य वाचक हा प्रणवहा, असा जो ईश्वर आहे तो ईश्वर प्रणव शब्दांनी ओळखला जातो, ओंकारांनी ओळखला जातो. आणि ते असं म्हणतात की तद जपस तदर्थ भावनम, त्याचा जप त्याच्या अर्थाची भावना करत करावा. अर्थाची भावना करत करावा याचा अर्थ आधी जे पतंजलिनी तदा द्रष्टुः स्वरूपे अवस्थानम, द्रष्ट्याला स्वरूप बोध होतो, या स्वरूप बोधामध्ये तो परमात्म्याशी एकरूपता साधतो, त्याला निर्विकल्प समाधीचा लाभ मिळतो, असंप्रज्ञात समाधीला तो प्राप्त होतो। ही गोष्ट प्रणवाच्या उच्चारांनी देखील होते असं ते म्हणतात। योगशास्त्र हे योगाला वाहिलेलं शास्त्र असल्यामुळं स्वतःच्या शास्त्रामध्ये या विद्येला ते नामाचा पर्याय सुचवतात असं होणं शक्य नाही। असं असल्यामुळं योगाच्या साधनेबरोबर योगाच्या व्यतिरिक्त तद् जपस्तदर्थ भावनम हाही एक उपाय आहे असं पतंजलींना सांगायचं आहे। आणि इथं ज्ञानेश्वर महाराज तेच म्हणतात, तो आदि तव ओंकारू ध्याने करीती गोचरू, तो ध्यानाने प्रथम ओंकार गोचर करतात, प्रतीतीला आणतात, पाठी आणि ती उच्चारू वाचेही तो, आणि त्याच्या पाठोपाठ वाचेनीही तो उच्चार करत असताना प्रतीती सकटच त्याचा उच्चार ते करतात। तेने ध्याने प्रगटे, त्यामुळे ध्यानानी प्रगट झालेला प्रणवोच्चारे स्पष्टे त्याचाच स्पष्ट उच्चार प्रणवोच्चारानी करून लागती मग वाटे क्रियांची, या क्रिया यज्ञ दान तप अशा प्रकारे ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केलेले आहेत। पण यच्च यावत क्रिया असाच त्याचा खरा अर्थ आहे। अंधारी अभंगू दिवा आडवी समर्थू बोळावा, तैसा प्रणवो जाणावा कर्मारंभी। अंधारामध्ये न विझणारा दिवा असावा, थोड्या वेळाने विझणाऱ्या दिव्याचा अंधारात उपयोग तरी काय। पूर्वीच्या काळी आमच्या लहानपणी दिवे नव्हते, तेव्हा एक चिमणी खांबाला खिळा आणि ती रात्रभर टिकून राहील एवढं त्याच्यात रॉकेल घालून लावून ठेवायची पद्धत होती, आणि तो दिवा देखील पुष्कळ वाटायचा, त्याच्यात स्पष्ट दिसतं सगळं। रात्री जर विझला नाही तर तो दिवा पुरतो, पण तो दिवा विझू नये एवढी अपेक्षा असणं चुकीचं नाही। ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अंधारी अभंगू दिवा, अंधारामध्ये न विझणारा टिकणारा असा दिवा, आडवी समर्थू बोळावा, अरण्यामध्ये समर्थ म्हणजे एखादा सामर्थ्यवान असा मनुष्य सोबतीला असावा। या कशा कशाचे मला कधी कधी असं वाटतं की शहरात म्हणजे पुण्यासारख्या ठिकाणी ज्ञानेश्वरी सांगताना काही वेळेला अडचणच येते, कारण ज्यांना रान माहिती नाही, अरण्य माहिती नाही, एखादं ठिकाण 5-7 किलोमीटर दूर आहे, अंधारातून अथवा आडवाटेनी जायची वेळ आलेली आहे, कसं भय असतं याची कल्पना नाही। अशा वेळेला एखाद्या समर्थ व्यक्तीची साथ असली तर निश्चिंतपणे निर्धास्तपणे तो चालू शकतो, नाहीतर रामरक्षा म्हणत चालणं ती रामरक्षा भक्तीपोटी नाही तर आपल्याला काही होऊ नये म्हणून, आपलं काहीतरी आधार असावं म्हणून, तैसा प्रणवो जाणावा कर्मारंभी, हा जसा आधार असावा तसा कर्माचा आरंभीच ब्रह्म जाणलं आणि ब्रह्म जाणून ब्रह्माचा उच्चार करून कर्माला प्रारंभ असावा। हा प्रणव कर्मारंभी तशा प्रकारे जाणावा म्हणजे तो ध्यानानेही गोचर करावा आणि उच्चारही करावा। ध्यानाने गोचर केल्यानंतर ध्यानामध्ये डोळे बंद असतात, सगळी इंद्रिय बंद असतात, ध्यानातून उठताना डोळेही उघडायच्या आधी नामच मुखात येतं। मी पाहिले स्वामीजी ध्यानातून उठायचे, त्यांना येऊन सरला ते हलका स्पर्श करायचा मांडीला, आम्ही रविवारी जायचो ध्यानाला तेव्हा, आणि पुटपुटून जायचा की 7:30 वाजले तर असं एवढं म्हणायचा। ते झाल्यानंतर ते हळूहळू ध्यानातून बाहेर यायचे, त्यांची मान अशी व्हायची। हात एकमेकांवर घासले जायचे, चेहऱ्यावरून हात फिरवायचे आणि हरी 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 असं म्हणत ते डोळे उघडायचे। म्हणजे ध्यानातून उठताना प्रथम जे डोळेही उघडण्याच्या आधी सावध होताना वाचा काम करते, तसं ध्यानातून उठल्यानंतर ईश्वराचं नाम प्रणव पण ते जाणून घेतलेलं, म्हणजे ज्याचं नाम आपण घेतो आहोत त्याला आता भेटून नाम घेतो आहोत अशा प्रकारे नाम घेणं। ते म्हणतात उचित देवोद्देशे, जो प्राप्तव्य देव आहे त्या देवाच्या उद्देशाने द्रव्ये धर्मिये आणि बहु असे द्विजद द्विजद्वारा हन हुताशे यजिती पैते। आता यज्ञाचं वर्णन केलेलं आहे, दान तप याचं वर्णन केलेलं आहे। आपण आत्ताच्या आपल्या काळामध्ये आपल्या सगळ्या क्रियांना उद्देशून हे आहे असं समजूया, तसाच त्याचा अर्थ आहे। कारण एरवी देखील स्वधर्म जो बापा तो नित्य यज्ञ जाणपा, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात। स्वधर्म कर्म हाच यज्ञ आहे, नाहीतरी रोज उठून यज्ञ कोण करायला निघालाय। स्वधर्म हाच आपल्या सगळ्यांच्या परिणी यज्ञ आहे, पण तरी ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतात की उचित देवोद्देशे द्रव्ये धर्मिये आणि बहु असे, म्हणजे त्या यज्ञाकरता द्रव्य लागतं, तो यज्ञ धर्मीय आहे, अनेक प्रकारांनी अनेक जिन्सांनी केला जाणारा द्विजद्वारा तो यज्ञ चालवणारा, ती क्रिया चालवणारा कोणी द्विज आहे त्याच्याद्वारा, म्हणजे जाणकार आहे त्याच्याद्वारा तो यज्ञ चालवला गेला। हन हुताशे यजिती पैते, ते त्या यज्ञामध्ये हवन करतात। आहवनी यादी वन्ही, अग्निहोत्राचे जे प्रकार आहेत त्याच्यात आहवनीय म्हणून एक अग्नी आहे, आहवनीय दक्षिणाग्नी गार्हपत्य, मी हे इथं वाचूनच सांगतोय। कारण आता हे यज्ञ तशा प्रकारे आपल्याला माहीत नाहीत, शिल्लक असतील कुठं ना कुठंतरी। निक्षेपरूपी हवनी, त्या अग्नीमध्ये काही निक्षेप द्रव्य अर्चन करायचं असतं, अर्पण करायचं असतं। यजिती पै विधानी फुडे होऊनी, या यज्ञक्रियेमध्ये दक्ष राहून काही एक हवन केलं जातं, हवन द्रव्य। किंबहुना नाना याग निष्पत्तीचे घेऊनी अंग, अनेक प्रकारचे याग असतील त्याची परिपूर्तता व्हावी म्हणून करीती नावडतेया त्याग उपाधीचा। जी माया आहे, उपाधी आहे अथवा प्रकृती आहे, त्या उपाधीचा कोणीही एखादी गोष्ट अर्पण करतो यज्ञामध्ये, म्हणजे स्वतःची स्वतः जवळ असणारी गोष्ट हवन केली जाते, तुमच्या मालकीची गोष्ट हवन केली जाते। अगदी तीळ तांदूळ जवस गहू असतील तरी, धान्य असेल तरीही, तो शेवटी तुमच्या जवळ असणाऱ्या गोष्टीचा त्याग केलेला आहे। का न्याये जोडला पवित्री, भूम्यादिकी स्वतंत्री, देश काळ शुद्ध पात्री देती दाने। असा जसा यज्ञ केला जातो तसं न्यायपूर्वक कमाईनी, पवित्र कर्मानी जे धन जोडलेलं आहे अथवा भूमी आदी संपत्ती जोडलेली आहे, ती देश काळ शुद्ध पात्री देती दाने, सुयोग्य देशामध्ये उभं राहून अपवित्र जागी नाही, योग्य काळ पाहून आणि स्वतःबद्दल देखील शुचिरभूतता राखून, ज्याला द्यायचा आहे तोही पात्र आहे असं पाहून, जेव्हा दान दिलं जातं, दान देत असताना जो दान देतो त्यांनी पवित्र भावनेनी सुयोग्य वेळेला आणि जो पात्र आहे घ्यायलाही योग्य आहे अशा व्यक्तीला दान देणं आवश्यक आहे। आणि जे दान द्यायचं आहे ते स्वकमाईनी आणि आपल्या चांगल्या कर्मांनी मिळवलेलं असावं, अथवा एकांतरा कृच्छी, म्हणजे काही तपांचं वर्णन केलेलं आहे, चांद्रायणे मासोपवासी शोषोनिगा धातुराशी करीती तपे। एकांतरा म्हणजे एक दिवसाआड जेवण, तपामध्ये काही तप अशी सांगितलेली आहेत। चांद्रायणे, चांद्रायण व्रत म्हणजे प्रतिपदेला जेवढा आपण जेवतो त्याच्यापेक्षा द्वितीयेला अधिक, तृतीयेला अजून एक भाग जास्त, चतुर्थीला अजून एक भाग जास्त, असं पौर्णिमेला परिपूर्ण जेवण करून मग परत चतुर्दशीला एक भाग कमी, अशा प्रकारे जेवण कमी कमी करत अमावस्येच्या दिवशी न जेवणं, म्हणजे एका घासानी जर जेवण प्रतिपदेला सुरू केलं असेल तर द्वितीयेला दोन घास, मग तीन घास, चार घास असं पौर्णिमेला करून मग एक एक घास कमी करणं। पण एक घास याचं वर्णन कसं करायचं हे कळत नाहीये, कारण दहा घासापासून जर सुरुवात केली तर पौर्णिमेल किती होतील ग? प्रत्येकाचं जेवण वेगळं असल्यामुळं। पण अशा प्रकारची व्रत करणारे लोक खरोखर आहेत बर का? एवं यज्ञ दान तपे जिए गाजती बंध रूपे तिहीच होय सोपे मोक्षाचे तया। एरवी हे यज्ञ आहेत, हे यज्ञ देखील ज्या कारणाकरता, ज्या देवतोद्देशाकरता केलेले आहेत ते तर आहेतच आहेत, पण अशा प्रकारचे यज्ञ दान आणि तप देखील त्याच्या करता मोक्षाचं साधन होऊन जातात जर तो ब्रह्म जाणून ब्रह्माचा उच्चार करून ब्रह्माच्या अनुसंधानपूर्वक ही कर्म करेल तर स्थळी नावाजिया दाटीजे जळी तियाची जेवी तरी जे काठावर ठेवलेली नाव आहे ती नाव पाण्यापर्यंत घेऊन जायला 10 लोक लागतात ओढत न्यायला जमिनीवरून इतकी सहजासहजी बरी ओढली जाईल स्थळी नावाजिया दाटीजे जी चांगली दाटून बसलेली असते जमिनीवर अशी नाव जेव्हा पाण्यात घालायची वेळ येते तेव्हा चांगली ओढत न्यायला लागते 5-10 जणांना जळी तियाची जेवी तरी जे पण पाण्यावर काही नाही ती तरंगते आणि आपोआप सहज पुढे जाऊ शकते मग तिला पुढे नेण्यासाठी फार कष्ट करावे लागत नाहीत तेवी बंधकी कर्मी सुटीजे नामे येणे तसं या कर्माच्या बंधनापासून अशा प्रकारे जाणून ब्रह्माला जाणून आणि ब्रह्मभावानी उच्चारही करून जर कर्माला प्रवृत्त झाला तर तेवी बंधकी कर्मी एरवी बंधक असणारी कर्म सुटीजे नामे येणे त्या कर्मातून देखील मुक्त तो होऊन जातो परी हे असो ऐसिया या यज्ञ दानादी क्रिया ओंकारे सावाईलिया प्रवर्तती या यज्ञ दान आदी ज्या क्रिया आहेत त्या ओंकाराचा विनियोग करून करायला तो प्रवृत्त होतो तिया मोटकिया जेथ फळी रिगो पाहती निढाळी प्रयोजिती तिये काळी तत् शब्दूतो पण ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की कर्म करताना प्रारंभ केला अगदी जाणून परमात्मा जाणून ओंकाराचा उच्चार करून आणि ब्रह्माचं भान ठेवून तरी देखील कर्म म्हणजे बाण सोडल्यासारखंच आहे हातून कर्म घडलं की फळ मिळतं तिया मोटकिया जेथ फळी रिगो पाहती निहाळी आणि जेव्हा फळ तुमच्या दृष्टोत्पत्तीस येतं तेव्हा ब्रह्मभाव जाण्याची शक्यता असते फळाकडे दृष्टी लागते सगळं विसरून जातो ओंकाराने सुरू आपलंही तसंच होण्याची शक्यता असते साधकाचं सुरुवातीला दिवसाची सुरुवात ही ब्रह्माला जाणून करण्याचा तो प्रयत्न करतो आणि कर्म करताना फळं दिसायला लागली की सगळं विसरतो आपले हेच प्रश्न आहेत परत आपण जेव्हा केंद्रात येतो तेव्हाच काय ती आठवण होईल एरवी फळामध्येच असतो आपण फळाच्या चिंतनामध्ये असतो तिया मोटकिया जेथ फळी रिगो पाहती निहाळी प्रयोजिती तिये काळी तत् शब्दूतो म्हणून फळामुळं असा घोटाळा होऊ नये आपल्या बोधाच्या बाबत म्हणून तत् शब्दाची योजना त्यानंतर सांगितलेली आहे ओम तत् आणि सत् तत् इति अनभिसंधाय फलम यज्ञ तप क्रिया दान क्रियाश्च विविधाः क्रियन्ते मोक्षकांक्षीभिः तुम्ही मोक्षार्थी जर असाल तर चाललेलं आहे जे मोक्षार्थी आहेत त्यांच्या यज्ञ दान तप क्रिया या तत् या शब्दांनी अनभिसंधाय फलम म्हणजे फळाची जी इच्छा आहे त्याच्याकडे या तत् शब्दामुळे दुर्लक्ष करणं त्याला सोपं होतं तर तो मोक्षार्थी होऊ शकेल असा हा पुढचा श्लोक आपण पुढच्या वेळेला बघू हरिओम तत्सत विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात परगुरु ज्ञान देव भगवंत। ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंज जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम्। ओम शांति शांति शांति। हरि 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 ज्ञानोबा माउली प्रभु स्वामी जी हरि राम। बोला पुंडलीक वरदे हरि विठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। हरि हरि।